यिर्मयाह अध्याय 31. परमेश्वर असे म्हणतो, त्या काळी मी इस्रायलच्या सर्व कुळांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. परमेश्वर असे म्हणतो, मी इस्रायलास विसावा देण्यास येईन. तेव्हा जे कोणी तलवारीपासून निभावले आहेत त्या लोकास रानात अनुग्रह मिळेल. परमेश्वर पूर्वी मला दिसला व म्हणाला, हे इस्रायला, मी सर्व काळी प्रीतीने तुझ्यावर प्रीती केली आहे, म्हणून मी विश्वासाच्या कारणाने तुला आपल्याजवळ ओढून घेतले आहे. हे इस्रायलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन, याकरता तू बांधलेली होशील. तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील. तू पुन्हा शमरोनाच्या डोंगरावर द्राक्षमळाची लागवड करशील. शेतकरी लागवड करतील आणि त्याच्या फळाचा चांगला उपयोग होईल. असा एक दिवस येईल की त्यामध्ये इफ्रायमाच्या डोंगरावरील पहारेकरी ओरडून सांगतील, उठा, आपण परमेश्वर आपला देव याच्याकडे वर सुयोनेला जाऊ. परमेश्वर असे म्हणतो, याकोबासाठी आनंदाचा गजर करा, राष्ट्रातील प्रमुख लोकांसाठी आनंदाने जयघोष करा, ऐकू येईल अशी स्तुती करा. म्हणा, हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचे, इस्रायलाच्या वाचलेल्यांचे तारण कर. पहा, मी त्यांना उत्तरेकडच्या देशातून आणीन, पृथ्वीच्या अगदी शेवटाच्या ठिकाणाहून मी त्यांना एकत्र करीन. त्यांच्यामध्ये आंधळे आणि पंगू, गर्भवती आणि ज्या कोणी त्यांच्या प्रसूतीची वेळ आली असेल त्याही त्यांच्याबरोबर असतील. त्यांची मोठी मंडळी इकडे परत येईल. ते रडत येतील, ते विनंती करत असता मी त्यास नेहीन. मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेहीन. ते त्यावर अडखळणार नाहीत, कारण मी इस्रायलचा पिता आहे आणि इफ्रायम माझा प्रथम जन्मलेला आहे. राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा. तुम्ही राष्ट्रांनी म्हणावे, ज्याने इस्रायल विखरला तोच त्यास एकपटील, आणि जसा मेंढपाळ आपल्या कळपाला राखतो तसा तो त्यास राखील. कारण परमेश्वराने खंडणी भरून याकोबाला सोडवले आहे आणि त्याच्यासाठी जो खूप बलवान होता त्याच्या हातातून त्यास मुक्त केले आहे. मग ते येतील आणि सुयोनेच्या शिखरावर आनंदाने गातील. परमेश्वराच्या चांगुलपणामुळे धान्यासाठी आणि द्राक्षरसासाठी, तेलासाठी आणि थवा व कळपाची संततीसाठी आनंदित होऊन येतील. त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते पुन्हा कधी दुःखित होणार नाहीत. मग कुमारी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण वृद्ध एकत्र आनंद करतील. कारण मी त्यांच्या शोकांचे रूपांतर उत्सवामध्ये करीन. मी त्यांच्यावर दया करीन आणि दुःखाच्या ऐवजी त्यांच्या आनंदाचे कारण होईल. नंतर मी याचकांचा जीव विपुलतेत तृप्त करीन. माझे लोक ते स्वतःला माझ्या चांगुलपणाने भरतील, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर असे म्हणतो, रामात विलाप आणि अतिखेदाचे रडणे आवाज ऐकू येत आहेत. राहेल आपल्या मुलासाठी रडत आहे, ती नाहीत म्हणून सांत्वन पावत नाही. परमेश्वर असे म्हणतो, तू रडण्यापासून आपला आवाज आणि आपले डोळे आसवापासून आवर, कारण तुझ्या दुःखाचे प्रतिफळ तुला मिळेल, असे परमेश्वर म्हणतो. तुझी मुले शत्रूच्या देशातून परत येतील. परमेश्वर असे म्हणत आहे, तुझ्या भविष्यासाठी तुला आशा आहे, तुझे वंशज आपल्या सीमेत परत येतील. खचित मी इफ्रायमाला असे रडताना ऐकले आहे की तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रतीक्षित वासाप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन. कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस. कारण मी तुझ्यापासून भटकल्यानंतर मी पश्चाताप केला, मला शिक्षा मिळाल्यानंतर मी दुःखात आपल्या छातीवर थापाट मारल्या. कारण माझ्या तरुणपणातील अपराधांच्या अपकीर्तीमुळे मी लज्जित व शर्मिंदा झालो. इफ्रायम माझे बहुमूल्य मूल नाही काय? तो माझा प्रिय मोहक मुलगा नाही काय? कारण जरी कधी मी त्याच्या विरुद्ध बोललो तरी खचित मी त्यास आपल्या मनात प्रेमाने आठवण करीतच असतो. याप्रमाणे माझे हृदय त्याच्यासाठी कळवळते. मी खरोखर त्याच्यावर दया करीन, असे परमेश्वर म्हणतो. तू आपल्यासाठी रस्त्यावर खुणा कर, तू आपल्यासाठी मार्गदर्शक खांब ठेव. तू जो योग्य मार्ग घेतला त्या मार्गावर आपले लक्ष ठेव. हे इस्रायला कुमारी, तू आपल्या नगराकडे परत ये. विश्वासहीन मुली, तू किती वेळ सतत हेलकावे घेशील? कारण परमेश्वराने पृथ्वीवर काहीतरी नवे निर्माण केले आहे. स्त्री तिच्या रक्षणासाठी बलवान पुरुषाला घेरील. सायनदेश परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, जेव्हा मी लोकास परत त्यांच्या देशात आणीन, यहुदाच्या नगरात व देशात राहणारे ते हे म्हणतील, तुझी धार्मिकतेची जागा जेथे तो राहतो, तू पवित्र पर्वता, परमेश्वर तुझे कल्याण करू. कारण यहुदा आणि त्याची सर्व नगरे एकत्र राहतील. तिथे शेतकरी आणि मेंढपाळ त्याच्या कळपाबरोबर राहतील. कारण मी थकलेल्यांना पिण्यास पाणी देईन आणि तहाण्याने व्याकुळ झालेल्या प्रत्येक जीवास भरेन. यानंतर मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की माझी झोप ताजीतवानी करणारी होती. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, पहा, असे दिवस येत आहेत की ज्यात मी यहुदाच्या व इस्रायलाच्या घराण्यात मनुष्य बीज आणि पशुबीज पेरीन. मग असे होईल की उपटायला व पाडायला, मोडायला व नाशायला व पिडायला जशी मी त्यांच्यावर नजर ठेवीत असे, तशी बांधायला व लावायला मी त्यांच्यावर नजर ठेवीत जाईन, असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसात कुणीही पुन्हा असे म्हणणार नाही की वडिलाने आंबळ द्राक्षे खाल्ली पण मुलांचे दात आंबले आहेत. कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या अन्यायात मरेल. जो प्रत्येक जण आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दात आंबतील. परमेश्वर असे म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की मी इस्रायलाच्या व यहुदाच्या घराण्याशी नवा करार करीन. मी त्यांच्या वडिलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला, तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला, असे परमेश्वर म्हणतो. पण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी इस्रायलच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे. मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन. कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. नंतर परमेश्वरास ओळखावा असे म्हणून पुढे प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याला किंवा प्रत्येक आपल्या भावाला शिकवणार नाही. कारण लहानपणापासून थोड्यापर्यंत मला ओळखतील, असे परमेश्वर म्हणतो. कारण मी त्यांच्या अन्यायाची त्यांना क्षमा करीन आणि मी त्यांच्या पापाचे स्मरण ठेवणार नाही. परमेश्वर असे म्हणतो, जो परमेश्वर दिवसा प्रकाशण्यासाठी सूर्य देतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशण्याची तजवीज करतो, जो समुद्रास खवळतो याकरता त्याच्या लाटा गरजतात त्यांना तो शांत करतो. सानदेश परमेश्वर असे त्याचे नाव आहे. तो असे म्हणतो, जर या स्थिर गोष्टी माझ्या दृष्टीपुढून नष्ट झाल्या तर इस्रायलाचे वंशजही माझ्या समोर सर्वकाळ राष्ट्र म्हणून राहणार नाहीत. परमेश्वर असे म्हणतो, जर फक्त उंचाच उंच आकाशांचे मोजमाप करणे शक्य असेल आणि जर फक्त पृथ्वीच्या खालचे पाये शोधून काढता येऊ शकतील तर मीही इस्रायलच्या सर्व वंशजांनी जे सर्व काही केले आहे त्यामुळे त्यांना नाकारीन, असे परमेश्वर म्हणतो. पहा असे दिवस येत आहे की असे परमेश्वर म्हणतो, परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत हे नगर पुन्हा बांधले जाईल. मग त्यासाठी मापन सूत्र गारेबाच्या टेकडीपर्यंत नीट पुढे निघून जाईल आणि तेथून गवाथाकडे वळेल. प्रेतांचे व राखेचे पूर्ण खोरे आणि किद्रोन अहळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपऱ्यापर्यंत सर्व शेते परमेश्वरास पवित्र होतील. ती पुन्हा कधी उपटण्यात येणार नाही किंवा मोडून टाकणार नाहीत.